नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आला. गयानाच्या स्टेट हाऊसमध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 65% अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारीत आणखी 1-2% वाढ होण्याची शक्यता आहे. 1995 विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज CBSEनं केली. 10वी बोर्डाच्या परीक्षा 18 मार्चला तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिल रोजी संपतील. के संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोव्यात 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे 40 चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत. मुंबई शेअर बाजारात आज 422 अंकांची घसरण झाली आणि तो 77,155 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 168 अंकांची घसरण झाली आणि तो 23,349 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.